एकदा एका उंदराची शेपटी मांजरीच्या हातून तुटली. आपली शेपटी परत मिळवण्यासाठी उंदराला काय काय करावं लागलं ते ऐकूया उंदीर आणि मांजर या गोष्टीत.
एक मांजर आणि एक उंदीर शेजारी शेजारी राहत असत. दोघही एकमेकांचे अगदी पट्ट मित्र होते. एकत्र फिरायला जायचे, एकत्र खेळायचे, दोघांना एकमेकाशिवाय करमतच नसे. एकदा दोघ पकडापकडी खेळत होते. पकडापकडी खेळता खेळता उंदराची शेपटी मांजराच्या पायाखाली सापडली. त्याच वेळी उंदीर जोरात पळू लागला. तेव्हा शेपटी जोरात ओढली गेली आणि तुटली. उंदीर रडू लागला, म्हणाला, मांजरा मांजरा, माझी शेपटी मला दे. मांजराला वाटलं, करावी जरा गंमत उंदराची. ते म्हणालं, नाही देत, काय करशील? उंदीर म्हणाला, असं काय मांजर दादा, माझी शेपटी मला दे. मांजर म्हणालं, आधी मला थोडं दूध आणून दे, मग देईन शेपटी. उंदीर विचार करू लागला, कुठून बरं आणावं दूध? हा, गाईकडे जाऊया. उंदीर म्हणाला, गाई गाई, मला थोडं दूध दे. गाय म्हणाली, तुला रे कशाला दूध? उंदीर म्हणाला, दूध घेऊन मांजराला देईन, मांजराकडून शेपटी घेईन, मग घरी निघून जाईन. गाय म्हणाली, आधी मला थोडं गवत आणून दे. उंदीर विचार करू लागला, गवत कुठं बरं मिळेल? हा, शेतकऱ्याकडे जावं. उंदीर म्हणाला, शेतकरी दादा, शेतकरी दादा, मला थोडं गवत दे. शेतकरी म्हणाला, तुला रे कशाला गवत हवं? उंदीर म्हणाला, गवत नेऊन गाईला देईन, गाईकडून दूध घेईन, दूध नेऊन मांजराला देईन, मांजराकडून शेपटी घेईन, मग घरी निघून जाईन. शेतकरी म्हणाला, बर, पण आधी मला थोडी भाकरी आणून दे. मग उंदीर भाकरी शोधायला निघाला. फिरता फिरता एका घरापाशी आला. तिथं ओट्यावर छोटू बसला होता. उंदीर छोटू जवळ गेला आणि म्हणाला, छोटू छोटू, तू काय करतोस? छोटू म्हणाला, मी जेवतो. उंदीर म्हणाला, ए छोटू, मला थोडी भाकरी दे. छोटू म्हणाला, तुला रे कशाला भाकरी? उंदीर म्हणाला, भाकरी नेऊन शेतकऱ्याला देईन, शेतकऱ्याकडून गवत घेईन, गवत नेऊन गाईला देईन, गाईकडून दूध घेईन, दूध नेऊन मांजराला देईन, मांजराकडून शेपटी घेईन, मग घरी निघून जाईन. छोटू म्हणाला, बर, ही घे भाकरी. मग उंदरानं भाकरी शेतकऱ्याला दिली आणि गवत घेतलं, गवत गाईला दिलं आणि दूध घेतलं, दूध मांजराला दिलं आणि शेपटी परत घेतली. आता उंदराला फार आनंद झाला. तो घरी निघाला. जाताना गाणं म्हणत होता, डिंग डिंग डिंग, डिंग डिंग डिंग, डिंग डिंग डिंग, डिंग डिंग डिंग. छोटू कडून भाकरी घेतली, डिंग डिंग डिंग, भाकरी घेऊन शेतकऱ्याला दिली, डिंग डिंग डिंग, शेतकऱ्याकडून गवत घेतलं, डिंग डिंग डिंग, गवत घेऊन गाईला दिलं, डिंग डिंग डिंग, गाईकडून दूध घेतलं, डिंग डिंग डिंग, दूध नेऊन मांजराला दिलं, डिंग डिंग डिंग, मांजराकडून शेपटी घेतली, डिंग डिंग डिंग, डिंग डिंग.